बंगल्याचे गेट पाशी भेट जो मग बाजारात हिंडाई जाव आपण बाजारात हिंडाई जाव भूक लागली का हरसूलची लाल लाल सोयाबीन चिल्ली खाव व पोरखे सोयाबीन चिल्ली खाव भूक लागली का हरसूलची लाल लाल सोयाबीन चिल्ली खाव व पोरखे सोयाबीन चिल्ली खाव
ताडी